नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. विकसित भारतासाठी देशभरात राबवली जात असलेली अंमली पदार्थ मुक्त युवा ही मोहीम म्हणजे देशाच्या युवा वर्गाचं आरोग्य, आनंद आणि उज्ज्वल भविष्यासाठीचा सामूहिक संकल्प असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधत होते. युवा पिढी आणि अंमली पदार्थमुक्त भारत हे या उपक्रमाचं उद्दिष्ट असून या मोहिमेत देशाची युवा पिढी मोठ्या संख्येनं सहभागी झाल्याचं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना उझबेकिस्तानचा सर्वोच्च पुरस्कार ऑर्डर ऑफ ओलिये दर्जाली दोस्तलिक अर्थात सर्वोच्च मैत्रीचा पुरस्कार अध्यक्ष शौकत मिर्झियोयेव यांनी आज प्रदान केला. हा पुरस्कार भारत आणि उझबेकिस्तानच्या अतूट नात्याला समर्पित करत असल्याचं मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टद्वारे सांगितलं. राज्य सरकारने मराठा समाजाला सरसकट कुणबी म्हणून घोषित करावं अशी मागणी मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी आज वार्ताहरांशी बोलताना केली. आंतरवाली सराटी इथं त्यांनी पुन्हा सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. आपली मागणी पूर्ण झाली नाही तर मुंबईपर्यंत मोर्चा काढण्याचा आणि आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला. नेपाळमधल्या नैसर्गिक आपत्तीमुळे काठमांडू इथं अडकलेले नागपूरचे 102 यात्रेकरू आज सकाळी सुरक्षितपणे राज्यात परतले. विदर्भातले आणखी 4 यात्रेकरू काल नागपूर इथं पोहोचले. नेपाळमधल्या महापुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 734 वर पोहोचली असून जवळजवळ 2500 लोक अद्यापही बेपत्ता आहेत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.